లూక్ అధ్యాయ 4. యేసు పవిత్ర ఆత్మ్యాని పూర్ణ భరూన్ యార్దెన్ నదీ హూన్ పరతలా. మగ ఆత్మ్యాని త్యాలా అరణ్యాత్ నేలే. తేతె సైతానాని త్యాలా 40 దివస్ మొహాట్ టాకలే. త్యా దివసాత్ యేసుని కాయీహీ ఖాల్లే నాహీ. జెవ్హా తీ వేళ్ సంపలీ తెవ్హా యేసులా భూక్ లాగలీ. సైతాన్ త్యాలా మనాలా,
जर तू देवाचा पुत्र आहेस तर या दगडांची भाकर करून दाखव.
येशूने त्याला उत्तर दिले,
असे लिहिले आहे, मनुष्य फक्त भाकरीनेच जगेल असे नाही.
मग सैतान त्याला वर घेऊन गेला आणि एका क्षणात जगातील सर्व राज्य त्याला दाखविली. सैतान त्याला म्हणाला,
मी तुला ह्या सर्व राज्याचे अधिकार व गौरव देईन कारण ते मला दिलेले आहे आणि मी माझ्या मर्जीनुसार ते देऊ शकतो. जर तू माझी उपासना करशील तर हे सर्व तुझे होईल.
येशूने उत्तर दिले,
पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे, तू प्रभू तुझा देव याचीच उपासना केली पाहिजे आणि फक्त त्याचीच सेवा केली पाहिजे.
नंतर त्याने त्याला यरुशलेमाला नेले आणि मंदिराच्या उंच टोकावर त्याला उभे केले आणि तो म्हणाला,
जर तू देवाचा पुत्र आहे तर येथून खाली उडी मार असे लिहिले आहे. तो तुझे संरक्षण करण्याची देवदूतांना आज्ञा करील. आणि असे लिहिले आहे ते तुला आपल्या हातावर उचलून धरतील, त्यामुळे तुझा पाय दगडावर आपटणार नाही.
येशूने उत्तर दिले,
पवित्र शास्त्रात असेही म्हटले आहे, तू प्रभू तुझा देव याची परीक्षा पाहू नकोस.
म्हणून सैतानाने प्रत्येक प्रकारे भुरळ घालण्याचे संपविल्यावर योग्य वेळ येईपर्यंत तो येशूला सोडून गेला. मग आत्म्याच्या सामर्थ्यात येशू गालिलास परतला आणि त्याच्याविषयीची बातमी सगळीकडे पसरली. त्याने त्यांच्या सभास्थानात शिकविले आणि सर्वांनी त्याची स्तुती केली. मग तो नासरेतला गेला, जेथे तो लहानाचा मोठा झाला होता, आणि शब्बात दिवशी त्याच्या प्रथेप्रमाणे तो सभास्थानात गेला. तो वाचण्यासाठी उभा राहिला आणि येशया संदेष्टाचे पुस्तक त्याला देण्यात आले. त्याने ते पुस्तक उघडले आणि जो भाग शोधून काढला त्या ठिकाणी असे लिहिले आहे,
प्रभूचा आत्मा मजवर आहे कारण त्याने मला अभिषेक केला आहे, यासाठी की गरिबांना सुवार्ता सांगण्यासाठी, बंदीवान म्हणून नेलेल्या स्वातंत्र्याची घोषणा करण्यासाठी, आंधळ्यांना दृष्टी मिळावी व त्यांना बघावे यासाठी, जुलूम होणाऱ्यांची सुटका करण्यासाठी आणि प्रभूच्या कृपेच्या वर्षाची घोषणा करण्यासाठी त्याने मला पाठविले आहे.
मग त्याने पुस्तक बंद केले आणि सेवकाला परत दिले व तो खाली बसला. सभास्थानातील प्रत्येक जण त्याच्याकडे रोखून पाहत होता. त्याने त्यांच्याशी बोलण्यास सुरुवात केली,
तुमच्या ऐकण्यामुळे आज हे शास्त्रवचन पूर्ण झाले.
तेव्हा प्रत्येकाने त्याच्याविषयी चांगले उद्गार काढले आणि त्याच्या मुखातून येणाऱ्या कृपेच्या शब्दाबद्दल ते आश्चर्यचकित झाले आणि ते म्हणाले,
हा युसेफाचाच मुलगा नव्हे काय?
तो त्यांना म्हणाला,
अर्थात तुम्ही मला ही म्हण लागू कराल, वैद्या स्वतःला बरे कर, कफरनहुमात ज्या गोष्टी तू केल्याचे आम्ही ऐकले त्या गोष्टीस तुझ्या स्वतःच्या गावात सुद्धा कर.
मग तो म्हणाला,
मी तुम्हाला खरे सांगतो, कोणीही संदेष्टा त्याच्या स्वतःच्या गावात स्वीकारला जात नाही. मी तुम्हाला खरे सांगतो, इस्रायलात एलियाच्या काळात पुष्कळ विधवा होत्या. जेव्हा 3.5 वर्षापर्यंत पाऊस पडला नाही आणि सर्व प्रदेशात मोठा दुष्काळ पडला होता, तरीही एलियाला इतर कोणत्याही विधवेकडे पाठवण्यात आले नाही. त्याला सिदोन प्रांतातील सारफत येथील विधवेकडेच पाठवण्यात आले. अलिशा संदेष्ट्याच्या वेळेस इस्रायलात अनेक कुष्ठरोगी होते, परंतु त्यापैकी कोणीही शुद्ध झाला नाही. केवळ सूर्या येथील नामान कुष्ठरोग्याला शुद्ध करण्यात आले होते.
जेव्हा सभास्थानातील लोकांनी हे ऐकले तेव्हा ते फार रागावले. ते लोक उठले आणि त्यांनी त्याला येशूला शहराबाहेर घालवून दिले आणि ज्या टेकडीवर त्याचे गाव वसले होते त्या टेकडीच्या कड्याकडे त्याला ढकलून देण्यासाठी घेऊन गेले. परंतु तो त्यांच्यातून निघून आपल्या वाटेने गेला. नंतर तो गालिलातील कफरनहुम गावी गेला. तो त्यांना शब्बात दिवशी शिक्षण देत असे. ते त्याच्या शिकवणीने आश्चर्यचकित झाले, कारण तो अधिकारवाणीने शिकवित असे. सभास्थानात एक मनुष्य होता, त्याच्यात अशुद्ध आत्मा होता. तो मोठ्याने ओरडून म्हणाला,
हे नाझरेतच्या येशू, तुला आमच्याकडून काय पाहिजे? तू आमचा नाश करावयास आला आहेस काय? तू कोण आहेस हे मला माहित आहे. देवाचा पवित्र तो तूच आहेस.
येशूने त्याला दटावले आणि म्हटले,
शांत राहा आणि त्याच्यातून निघ.
तेव्हा त्या अशुद्ध आत्म्याने त्या मनुष्याला जमिनीवर खाली ढकलले व त्या माणसाला काहीही इजा न करता तो बाहेर आला. सर्वजण आश्चर्यचकित झाले व एकमेकांशी बोलू लागले,
हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? अधिकाराने आणि सामर्थ्याने तो अशुद्ध आत्म्यांना आज्ञा करतो व ते बाहेर येतात.
अशा प्रकारे त्या भागात त्याच्याविषयी सगळीकडे ही बातमी पसरली. येशू सभास्थानातून निघून शिमोनाच्या घरी गेला. शिमोनाची सासू अति तापाने आजारी होती. त्यांनी येशूला तिला बरे करण्याविषयी विनविले. येशू तिच्याजवळ उभा राहिला. त्याने तापाला आज्ञा दिली व ताप निघाला. ती ताबडतोब उठली आणि त्यांची सेवा करू लागली. सूर्यमावळ तिला जात असताना ज्यांची माणसे निरनिराळ्या रोगाने आजारी होती त्या सर्वांना लोकांनी त्यांच्याकडे आणले. प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवून त्याने त्यांना बरे केले. कित्येकांमधून अशुद्ध आत्मे बाहेर आले. ते अशुद्ध आत्मे ओरडत होते आणि म्हणत होते,
तू देवाचा पुत्र आहे.
परंतु त्याने त्यांना दटावले व बोलू दिले नाही, कारण त्यांना माहीत होते की तो ख्रिस्त आहे. जेव्हा दिवस उगवला तेव्हा तो एकांत स्थळी गेला, पण लोक त्याला शोधत होते. तो जेथे होता तेथे ते लगेच आले आणि त्याने त्यांच्यातून निघून जाऊ नये म्हणून प्रयत्न केले. तेव्हा तो त्यांना म्हणाला,
देवाच्या राज्याची सुवार्ता मला इतर गावांमध्येही सांगितली पाहिजे, कारण याच कारणासाठी मला पाठविले आहे.
आणि तो यहुदियाच्या वेगवेगळ्या सभास्थानात उपदेश करीत होता.